ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमः ओम विष्णु पादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नीति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वांछा कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधु व्ययेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा। सो अजून आजचा सेशन सोडला डिसेंबरचा 26 की अजून 2 महिने आहोत या रूपामध्ये एकत्र, या रूप म्हणजे या ग्रुपमध्ये। हरे कृष्ण। तर आजचा विषय चालू करूया। खरं टॉपिक SMS मध्ये होतं भगवंतांचे षड ऐश्वर्य, त्याचा तो थोडासा विषय थोडासा होईल, तो आपल्या पूर्वी पण 1-2 झालेला आहे। आज आपण एक भगवंतांचं श्रीमद्भागवतमध्ये भगवंतांचं वर्णन करताना एक श्लोक येतो, वदंती तत्त्वविदस तत्त्वम यज्ञानम अद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते। ह्या विषयावर मी घेणार आहे, कारण का ह्या श्लोकात भागवतामध्ये सांगतात की जे तत्त्वविद आहेत, जे भगवंतांच्या तत्वाला व्यवस्थितपणे जाणतात, विद म्हणजे जाणणारे, ते भगवंतांचा जो आपला ज्ञान आहे किंवा अनुभव आहे किंवा आपली प्रगती आहे भगवंताला जाणण्याची, त्याचा त्या 3 लेवलच्या तुमच्या अंडरस्टँडिंग म्हणतात। ब्रह्मेती म्हणजे भगवंतांना एक निर्गुण निराकार ब्रह्मन म्हणून समजणे, त्याहीपेक्षा तुम्ही अधिक सखोल गेले, तुम्हाला अधिक कळलं, हां, तर परमात्मेती 2nd लेवल इज, म्हणजे 2nd हायर लेवल इज परमात्मा म्हणून भगवंतांना आपलं समजणे म्हणूया किंवा कळणे म्हणूया, आणि त्याच्याही पलीकडे हायेस्ट लेवल इज भगवान इति, भगवान जे कळणं आहे। सो भगवान अंडरस्टँडिंग इज हायेस्ट, लाईक ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट अँड PhD असं आपण म्हणू शकतो, हां, त्या प्रकारे। सो आता 1-2 मिनटाचं फक्त घेतो, असं काय आपण कुराण बायबलला असं काय खूप स्टँडर्ड समजत नाही, पण तरी पण तिथेही पाहिलं तर ते लोक आपल्याला असं वाटतं किंवा त्यांनाही लोकांना असं वाटतं की आपल्या धर्मात भगवंतांना निर्गुण निराकार सांगितलेलं आहे, पण तसं नाही आहे। काही उल्लेख आहेत, जसं फॉर एक्झाम्पल बायबलमध्ये म्हटलं की मॅन इज मेड इन द इमेज ऑफ गॉड, मनुष्य आहे तो भगवंतांच्यासारखा दिसणारा आहे, हां, भगवंतांचं नाही आहे। सो भगवंतांच्या म्हणजे ओ किंवा भगवंतांच्या रूपासारखं आपलं रूप आहे, असं म्हणजे बेसिकली द्विभुज द्विपाय, सो भगवंतांचं रूप आहे, बाकी ह्याच्या पलीकडे त्यांना माहिती आहे पण ते चर्चा करत नाहीत। त्याचप्रकारे इवन कुराणात पाहिलं तर तिथे भगवान सांगितलंय की भगवंतांचे निळे डोळे आहेत एक्सेट्रा एक्सेट्रा, पण तेही लोक चर्चा करत नाही, त्यांना स्वाभाविक आहे, कारण का भगवंतांचे हायेस्ट अंडरस्टँडिंग आहे भगवान म्हणून समजणे। हां, आणि आपण भारतातल्या वैदिक संस्कृतीमध्ये जरी पाहिलं, हां, तरी अनेक लोकांचं, जास्त लोकांचं हेच अंडरस्टँडिंग असतं की भगवंत एक निर्गुण निराकार आहेत, एक शक्ती आहे, हां, एक काहीतरी आहे असं, ते चुकीचं नाही आहे, पण ते खूप प्राथमिक भगवंतांचं अंडरस्टँडिंग आहे। आपण जे म्हटलं तसं ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आणि PhD लेवलचं आहे। ह्याच्यात असं आहे की आता ह्या श्लोकानुसार भगवंतांना समजायचे 3 स्तर आहेत। पहिला स्तर चुकीचा नाही आहे, पण तो संपूर्ण पण नाही आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे। पहिला स्तर चुकीचा नाही आहे, भगवंतांना फक्त निर्गुण निराकार समजणे हे चुकीचं नाही आहे, पण ते खूप प्राथमिक आहे असं म्हणूया, उच्च प्राथमिक किंवा द्वितीय आहे ते परमात्मा म्हणून समजणे आहे, आणि संपूर्णपणे भगवंतांना समजणे ते आहे भगवान म्हणून समजणे। सो आपण शब्द ऐकलेले ब्रह्मन, हां, किंवा ब्रह्मज्योती, हां, कधी कधी येतं ज्योतीत विलीन झाली वगैरे, असं कोणाचा मृत्यू झाल्यावर असं म्हणतात, खास करून संतांचा वगैरे। तर ब्रह्मन म्हणजे द ग्रेटेस्ट, ब्रह्माजी द ग्रेटेस्ट व्यक्ती इन दिस युनिव्हर्स, त्यांच्यापेक्षा ग्रेट आध्यात्मिक जगतात आहेत, पण द ग्रेटेस्ट व्यक्ती इन दिस युनिव्हर्स इज ब्रह्माजी। तसंच ब्रह्म किंवा परब्रह्म म्हणतात, म्हणजे सर्वात ग्रेट, आणि ब्रह्मज्योती म्हणजे ग्रेटेस्ट आध्यात्मिक काय म्हणूया, प्रकाश, लाईट। तर हे भगवंतांना समजायचं पहिलं अंडरस्टँडिंग आहे की काय आहे ह्या जगाच्या पलीकडे भगवंत कसे आहेत, ते ज्योतीसारखे आहेत, एक ग्रेट लाईट आहे. ॲक्च्युली ह्या जगाला काय बरं, तमसो मा ज्योतिर्गमय आपण श्लोक म्हणलेला आहे. ह्या जगाला हा जग कम्प्लिटली अंधकारमय आहे. ह्या जगामध्ये सूर्य आणि अंधकार म्हणजे ज्ञानाचा अंधकार म्हणजे अज्ञानाचा अंधकार आहेच, पण तसा फिजिकली पण आपण हे लाईट बीट आहेत हे सगळे जळत आहेत, कारण का सूर्य आणि चंद्र आहे म्हणून. थर्मल लाईट, इलेक्ट्रोलाईट, हायड्रोलाईट, जे काय लाईट हां करंटनी करंट बनणार तो सगळा शेवटी सूर्य आणि चंद्राच्या उप काय त्याच्यावर तो प्रभावित होतो. सूर्य पाणीवर येतो तेव्हा त्याचे हायड्रोपॉल बनते, सूर्याच्या प्रभावाने कोळसा बनतो तेव्हा त्याचं या प्रकारे सगळं सूर्य आणि चंद्रावर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपलं अवलंबून आहे प्रकाश या जगातला. समजा सूर्य आणि चंद्र नसतील, विचार करा, आणि त्यामुळे सूर्य आणि चंद्र नसल्यामुळे हे सगळे लाईट पण नसतील, तेलचे लाईट, कारण का बिया सूर्य नाही तर झाडं येणार नाहीत, मग बिया तेल बियाणं बनणार नाहीत, हां तेलचे लाईट नाहीत. तर सूर्य आणि चंद्र नसतील तर विचार करा टोटल म्हणजे हे एक विचार करून पहा, काही इलेक्ट्रिसिटी नाही, सूर्य नाही, चंद्र नाही, तारे नाहीत, काही नाही. हां हे जग म्हणजे अक्षरशः मला माझे असं म्हणतो ना पाच बोटं दिसणार नाहीत, तसं ते अन्या अंधकारमय हे जग आहे. आता कोकण रेल्वेतनं तुम्ही सगळ्यांनीच प्रवास केलेला आहे, आहे का कोण कोकण रेल्वेतनं ट्रॅव्हल न केलेलं? मला वाटत नाही. एकदा तर कमीत कमी केलेलं आहे. कधी काही मोठे बोगदे आहेत, नातूवाडीचा आणि इथला रत्नेचा करबुड्याचा, असे मोठे बोगदे आहेत. कधी कधी नवीन म्हणजे 5 मिनिट हो गया, 10 मिनिट हो गया, गाडी जमीन के अंदर ही आहे, म्हटलं ठीक आहे आम्हाला सवय आहे. तर एनिवे जेव्हा असा बोगदा संपत येतो बऱ्याच वेळाने, तर असं लांबून बोगदा संपत आलं हे आपल्याला कसं कळतं प्राथमिकपणे? हां लाईट येतो एक. हां सो ज्याप्रकारे जेव्हा आपण ह्या अज्ञानमय अंधकारमय जगातनं थोडंसं बाहेर पडायला लागतो तेव्हा प्रथम जो आपला अनुभव आहे हां दिव्यत्वाच्या जगाच्या बाहेरचा कसलाही, तो आहे एक ब्रह्मज्योतीचा. हां हे जग ब्रह्मांड म्हणतो. अंड सगळ्यांना माहिती आपला, इव्हन पक्ष्यांचं अंड असेल असं अंड, हां हे अंड्याचं अंड हे पॅक असतं आहे, बाहेरचा लाईट आत जात नाही, आतला लाईट बाहेर जात नाही, तसं हे ब्रह्मांड पण पॅक आहे. हां आध्यात्मिक दोन लाईट आत आलेले आहेत, ते आहेत सूर्य आणि चंद्र, त्याच्यावर हे सगळे लाईट आहेत जे आध्यात्मिक जगतातले दोन. आणि सूर्य चंद्र एक किरणासारखे आहेत आध्यात्मिक लाईटचे, एक किरणवर एवढे सगळे लाईट चालू आहेत. हां पण बेसिकली ह्याच्या बाहेर जे आहे हां हे अंधकारमय, आणि अंधकारमय आहेत फिजिकल अंधकारमय आहे. हां त्याचबरोबर हे खूप काय म्हणूया त्रास म्हणजे त्रिताप, हां सुख दुःखमय आहे, त्रस्त हा प्रेशर ते प्रेशर, शाळा कॉलेज फीज पैसे तब्येत हेल्थ आजारपण खरेदी अमुक तमुक तमुक, बापरे बापरे बापरे, हां हे तर हे परवडलं, हे सगळं मी जे आत्ता बोललो ते सगळं पैशावर सुटतं आहे. बाकी एकमेकांशी संबंध तो माझ्याशी असा वागतो ते अजून घेतो ते तर पैशातनं सुटत नाहीत हे वस्तू. काय शाळा कॉलेज फीस खरेदी बिरेदी हे सगळे पैशाचे विषय आहेत, पैशाने सुटणारे विषय आहेत. पण भावाभावामधले संबंध, नवरा बायकोमधले संबंध, शेजारच्यांमधले संबंध, वडीलमधले संबंध, हेवे दावे हे पैशाने सुटणारे वस्तू आहेत का? हां ह्यांचा त्रास खूप जास्त असतो. हां ह्यांचा त्रास खूप जास्त असतो. बाकी काय सगळे काहीतरी कपडे पाहिजे सगळे पैशाने सुटणारे विषय, तसा सोपा विषय येतो. आणि मानसिकता कपडे नसेल तर एखादा व्यक्ती म्हणतो ठीक आहे मी थोडा आर्थिकरित्या कमी आहे, ओके मी 2 कपड्यांवर जगेन. हां पण जे मनाच्या लेवलला त्रास होत असतात, हां तो असा बोलला, तिने असं केलं, त्याने बापरे बापरे बापरे, ह्या सगळ्या एक तर खरोखर अंधकारमय जग आहे आणि खरोखर ह्या त्रस्तमय त्रितापमय दुःखालयम भगवद्गीतेत भगवंत सांगितलेलं आहे, दुःखालयम जग आहे. आणि ब्रह्मज्योतीत जसं ह्या बोगद्यांना बाहेर पडल्यावर प्रकाश येतो म्हणजे वाटतो आपल्याला आधीच आधीच पडायच्या आधीच, तसं आपण काय आहे मोस्ट ऑफ द लोक जे आहेत मनुष्य लोक त्यांना या आध्यात्मिक विषयावर काय माहितीच नाही आहे, ते तसेच जगतायत, दुःख भोगतायत, त्रस्त होत आहेत, त्यांना वाटतं हेच सगळं काही आहे. हां त्यां जसं एखाद्या व्यक्तीचा जन्मच जेलमध्ये झाला आहे आणि त्याला जेलच्या बाहेरची काही बातमीच नाही आहे, हां त्याला कळलंच नाही की जेलच्या बाहेर पण काय असते अमुक तमुक तमुक, हां त्याला आई वडील जेलमध्ये होते, त्या जेलमध्येच तो राहतो आहे. हां शिक्षा सकाळी दार उघडतात तेव्हा तो थोडा फिरून काय कामं करू शकतो जेलमधल्या शेतीत वाडीत बगीच्यात किंवा शिवण्याची वगैरे, आणि परत संध्याकाळी 6 वाजता लॉक व्हायचं. सो इफ यू डझंट नो ही विल थिंक धिस इज लाईफ, हेच जीवन आहे. जेलमध्ये रात्रभर राहायचं, ते लोक जेवण देतील ते जेवायचं, आपला काही चॉईस नाही, आपण कुठे जाऊन मार्केटिंगला जाऊ शकत नाही, कुठे भाटे विचला जाऊ शकत नाही. ही इज लाईफ, ही हॅज नो एक्सपिरियन्स. तर ह्या जगातले 99% लोक दे थिंक कभी खुशी कभी गम, धिस इज लाईफ. हां, लाईफ काय आहेच लाईफ आहे, बस काहीतरी त्रास होतोय, बांधणं, वाद्या वाद्या, कोट कचेऱ्या, आजारपणं, तब्येती, हेवे दावे, आर्थिक नुकसान, तब्येतीचं नुकसान, आणि फसवणे, फसले जाणे, बाप रे, धिस इज लाईफ. दे डोंट अंडरस्टँड की ह्याच्या बाहेर काहीतरी असेल. दॅट इज प्राणी जीवन. प्राण्यांना काय असं सांगू शकत नाही की ह्याच्या बाहेरचं काय असतंय. सो जे लोक पहिल्यांदा असं भौतिक यात्रा दुःखालयातनं बाहेर पडतात, हां, पहिलं काय वाटेल बघा, असं ज्यांना बोगद्यातनं अनिधी वाटतं, तर बोगद्यातनं बाहेर आल्यावर पहिलं काय वाटतं, हा एक शांत वाटतं, बरं वाटतं. ते बरं खूप वेळ टिकतं का? खूप वेळ नाही टिकत. एक दोन बोगद्यातनं बाहेर पडल्या 2 मिनिटांनी, ओके ठीक आहे, आता काय बरंच आहे. हां, त्याचप्रकारे ह्या दुःखालय आध्यात्मिक, सॉरी, दुःखालय भौतिक जगतांना बाहेर पडल्यावर पहिला अनुभव असतो शांती, पीस. लोक म्हणतात हा हा, जसं कामावरून आल्यावर मनुष्य आपला कपडे वगैरे बदलतो टाकतो आणि हा आंघोळ वगैरे, शांती. ऑफिसमध्ये एवढे हे जग दुःखालय आहे, त्यात अजून दुःखालय ऑफिस, त्यातनं आलं की हा शनिवार रविवार सुट्टी, गुड पीस. हे आध्यात्मिक अनुभवात पण तसंच आहे. ह्या भौतिक जग एवढं दुःखालयमय आहे की ह्यातनं जर बाहेर पडायला लागलो की आपल्याला खूप छान पीस वाटतं आहे. पण ह्या ब्रह्मन किंवा ब्रह्मज्योतीच्या पलीकडे काही आहे का नुसतंच पीस? हां, जे आध्यात्मिक मार्गावरचे प्रामाणिक आध्यात्मिक मार्ग, आध्यात्मिक मार्ग काय हे कळलं पाहिजे. आध्यात्मिक मार्ग म्हणजे काहीतरी थोडं तपस्या केली, इव्हन नाम जप केला, आणि माझा चांगला नवरा असेल, चांगली बायको असेल, चांगली नोकरी असेल, हे आध्यात्मिक मार्ग नव्हे. आध्यात्मिक मार्ग म्हणजे काय हे कळलं पाहिजे. हा, हे भौतिक जगातच तुम्ही थोडंसं ॲडजस्टमेंट करताय. आध्यात्मिक मार्ग म्हणजे जो भौतिक जगाच्या बाहेर तुम्हाला घेऊन जातोय. आपल्या ह्याच जगामध्ये काही चांगली नोकरी, चांगला नवरा, चांगली बायको, चांगली तब्येत, चांगली मुलं, एक गाडी, घोडा, बंगला, हे काय आध्यात्मिक मार्ग नव्हे. सो जो आध्यात्मिक मार्गावरून ज्याला कळतंय की त्रस्तमय जग आहे, हां, आणि त्यातनं तो बाहेर येतो, म्हणून त्याला पहिल्यांदा वाटतं पीस, आणि त्याला वाटतं ब्रह्मज्योती म्हणजे तो तिथे झळकतो, हा हा किती बरं वाटलं, ही लाईट शांत, जगाचा काही त्रास नाही इथे, हां, अँड पीपल आर हॅप्पी. त्यांना वाटतं हाच हायेस्ट, हा आध्यात्मिक अनुभव आहे, पण हा हायेस्ट आध्यात्मिक अनुभव नाही आहे. आध्यात्मिक अनुभव आहे, हां, भौतिक आध्यात्मिक आहे म्हणण्यापेक्षा भौतिक अनुभवाच्या पलीकडे तुम्ही गेलेले आहात, हां, म्हणून त्याला आध्यात्मिक म्हणतोय, पण हा हायेस्ट आध्यात्मिक नाही आहे. ह्या पोझिशनमध्ये आपण कायम राहू शकत नाही. नुसतं पीस, ह्याचं एक छानसं उदाहरण मी पुढे घेणार आहे, आपण आत्ताच आठवलं, ठीक आहे, तो पुढे प्रश्न येईल, ठीक आहे, पुढे येईल तेव्हा घेऊया. पण एक लक्षात ठेवा, आनंद कशात जास्त आहे? एक भांडणं, वाद्या वाद्या, कोट कचेऱ्या, हे ते की एक त्या सगळ्यातनं शांती, आणि तिसरं, हां, खूप प्रेममयी एकमेकांशी आपले संबंध असणे, प्रेमाने बोलणे, बसणे, खाणे, हां, विच इज मोर जॉय. येस वैष्णवजी, हां, सो तो आत्म्याचा तो स्वभाव आहे. आध्यात्मिक जीवनात तर प्राथमिक हां शांती, हां, म्हणजे कधी कधी असं होतं आहे माहीत नाही, आपण काही गृहस्थ आहात, हां, कधी कधी मे बी माताजी प्रभूजी म्हणजे नवऱ्या बायकोमध्ये खूप भांडण होतात, एवढी होतात एवढी होतात, लगोड्यात बस तू वेगळ्या खोलीत राहा, तू वेगळ्या खोलीत राहा, हां, हरी बोला, आय डोंट नो, मला काही माहीत नाही असं होतं म्हणून अनुभव नाही आहे, तुला येईल काही दिवसांनी, घाबरू नको, लग्न झालं तू वेगळे, मग तो नवरा बायको म्हणतो शांती, बरं बाबा आता डोकं शांत आहे, 2-3 दिवस झाल्यावर मग त्या शांतीमध्ये काय समाधान, शांती असते, हां, शांती नक्कीच असते, पण त्या शांतीपेक्षा एक नवरा बायको, मुलं मुली ह्यांच्या प्रेमाच्या संबंधात राहण्यात थोडा जास्त चांगला अनुभव असतो, दॅट इज हायर. पण समजा एवढं भौतिक जगतातनं त्रस्त झालेलो असतो तर फर्स्ट शांतीच घ्या, शांती इज जस्ट लाईक बाबा शांती प्राप्त कर, बट दॅट इज नॉट द फास्ट. सो ब्रह्मज्योतीचा अनुभव जो आहे तो शांती आहे. आपल्याला त्याच्याकडे भगवत प्रेम आणि भगवंतांच्या भक्तांबरोबर प्रेममय संबंध हे दोन्ही आपली हायेस्ट अंडरस्टँडिंग आहे. अर्थात ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. ब्रह्मतेचा पुढचा अनुभव काय आहे? परमात्मेती. परमात्मा म्हणजे कसं आहे, आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये हां परमात्माच्या रूपामध्ये भगवंत आहेत. फक्त आपल्या मनुष्यांच्या नव्हे, प्रत्येक जीव जंतू कुत्रा मांजर उंदीर डुक्कर मोर पोपट झाड झुडूप जे काय आहे ते हां प्रत्येकाच्या हृदयामध्ये काय आहे? आत्मा तर आहेच पण आत्म्याबरोबर परमात्मा पण आहे. सो यस, हा परमात्मा कोण आहे कोणाला आठवत असेल? वैष्णव त्यांना विचारावं लागेल. निलेश प्रभू आले होते ना, कुठे गेले? अच्छा अच्छा हां ठीक आहे. मे बी इंद्रजीत हिमांशू होते का नाही मला आठवत नाही त्या सेशनला, जे कोण होते ते तुमच्या की कोण कोण होतं? हां आपण तीन विष्णूंबद्दल चर्चा केली होती. आता होते काय केलं? पहिले होते कारणदक्षाय विष्णू, दुसरे होते गर्भदक्षाय विष्णू आणि तिसरे होते शिरोदक्षाय विष्णू. आता एक सोपा तीन नावं तर मी सांगितलेली आहेत, ह्यातले परमात्मा कोण बनतंय? हरी बोल विश्वासजींनी त्यांच्या लक्षात आहे. तिसरे जे आहेत शिरोदक्षाय विष्णू, जे या भौतिक जगतात असतात क्षीरसागरात. तर परमात्मा भले एकच आहे पण तो तरी प्रत्येकाबरोबर असतो, प्रत्येक ॲटममध्ये पण असतो, प्रत्येक दोन ॲटमच्या मध्ये पण असतो. जिथे मॉलिक्युल असतंय जसं H2O आहे तसं CO2 आहे तसं प्रत्येक दोन ॲटमच्या मध्ये पण असतोय. कसा काय असतोय? एकच परमात्मा. जसं प्रभुपाद ह्याच्याकरता साधारण साधं उदाहरण देतात, हां आता रत्नागिरी किंवा इव्हन तुम्ही रत्नागिरी मुंबई सोलापूर कोल्हापूर असल्या सगळ्या एरियात जरी तुम्ही दुपारी 12:30 फोन केला एकमेकांना तर सगळे म्हणतील सूर्य माझ्या डोक्यावर आहे. बरोबर आहे ना, सूर्य सगळ्यांच्या डोक्यावर आहे पण सूर्य एकच आहे तरी सगळ्यांच्या डोक्यावर आहे. हां का बरं? कारण का तो एक हायर लेवलला आहे. आता मी समजा छत्री घेऊन उभा आहे इथे तर या रत्नागिरी सोलापूर कोल्हापूर सगळे लोक म्हणू शकत नाहीत की आमच्या डोक्यावर तीच छत्री आहे म्हणून, कारण का ती इथे लोअर आपल्या ह्याच लेवलची आहे ती. हां पण सूर्य खूप 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 हाय लेवलला आहे म्हणून तो आपण सगळेजण म्हणू शकतो की सूर्य आमच्या डोक्यावर आहे. किंवा सूर्य एकच आहे, अजून एक प्रभात उदाहरण देतात की इथे आपण एक 50 मडकी किंवा आजकाल भांडी, पूर्वी मडकीचं शास्त्रात उदाहरण, आजकाल भांडी 50 किंवा 500 भांडी ठेवली आणि त्याला प्रत्येकात पाणी भरून ठेवलं दिवसा दुपारी 11 वाजता 12 वाजता तर एकच सूर्य आहे पण प्रत्येकामध्ये तुम्हाला वेगवेगळं रिफ्लेक्शन त्याचं दिसेल. समथिंग लाईक दॅट, साधारणपणे त्या प्रकारे परमात्मा एकच आहे शिरोदक्षाय विष्णू पण त्याला आता प्रतिबिंब म्हणता येत नाही पण त्याच प्रकारे तो स्वतः प्रत्येक आत्म्याबरोबर प्रत्येक जीवात्म्याबरोबर प्रत्येक अणूमध्ये प्रत्येक रेणूमध्ये तो उपस्थित असतो. हां तर हे आहेत परमात्मा. हां आणि ह्यांचं स्थान कुठे? श्वेतद्वीप श्रीसागरामध्ये. आणि परमात्म्याबद्दल एक लेक्चर वेगळंच आहे, बघूया सेशन. ते मी 4 बोलतो त्यात नाही, ते अजून 5वं आहे, वेळ असेल तर तेही करू नंतर. तर तसं म्हणलं तर 6 उरलेत, मी त्यातले 2 कमी करून टाकले. हां ते 4 महत्त्वाचे आहेत परमात्म्याच्या बघूया थोडीशी. सो परमात्मा काय करतो? गीतेत येतो 15व्या अध्यायात वाटतं, उपदृष्टा अनुमंता भरता भोक्ता महेश्वर. तो उपदृष्टा आहे, सगळ्यांवर अशी नजर ठेवून असतो. थोडक्यात सांगितलं आहे, उपदृष्टा अनुमंता, तुम्हाला तुमचं कार्य काय करताय, तुम्ही तुमची इच्छा काय आहे त्यानुसार तुम्हाला अवगत देतो. तो आपला ऑब्झर्वर, ऑब्झर्वर असतो तो. जसं एका सांगितलं, एका झाडावर एक श्वेताश्वर उपनिषद हे परमात्मा काय समजायला उदाहरण दिलं आहे. एका झाडावर 2 पक्षी आहेत, एक पक्षी नुसता बसलेला आहे आणि दुसरा पक्षी आहे तो फळं खातोय झाडावरची, इकडली फळं तिकडली फळं, या फांदीवरची फळं त्या फांदीवरची फळं. आणि दुसरा पक्षी नुसता बसून त्या पहिल्या पक्ष्याकडे काय जो कोण म्हणजे जो खातोय त्याच्याकडे तो बघत आहे. तर फळं झाडावरची कशी असतात? काही कच्ची असतात, काही किडकी असतात, काही छान गोड असतात, वेगवेगळ्या प्रकारची फळं असतात. तर हे कसं आहे, आपला आत्मा जो आहोत म्हणजे आपण जे आहोत त्या भौतिक जगतात वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करतोय आणि काही काही कार्याचे रिझल्ट कसे असतात? काही गोड असतात, काही कडू असतात, काही किडकी असतात, काही आंबट असतात, काही आंबट गोड असतात, काही कडू गोड असतात, काही खारट असतात, वेगवेगळ्या प्रकारची आपली फळांची. पण दुसरा जो पक्षी तो नुसता बसून बघतोय तो आहे परमात्मा आप प्रत्येकाच्या शरीरात. आणि तो काय वाट बघतोय, तो ठीक आहे तुला खायचे फळं खात बस, काही खिडकी येतील, काही आंबळ, तुम्ही पुण्य केलं की थोडी चांगली फळं येतील, पाप केली की थोडी काय अप्रिय फळं येतील, काही मिक्स फळं येतील, तुम्ही खात बसा. हा पहिला पक्षी वाट बघतोय की कधी तू हे फळं खायचा बिझनेस सोडून हां तू माझ्याकडे लक्ष देशील. तर परमात्मा हा उपदृष्ट आहे, हनुमंत आहे, पाहत असतो तुमच्या काय इच्छा आहेत, तुमची काय कर्म आहे हे त्यांना माहिती असतं परमात्म्याला, आणि त्यानुसार तो तुमचं तुम्हाला कार्य करू देत असतो आणि वाट बघत असतो. हां वाट काय बघत असतो की कधी हा पक्षी माझ्याकडे लक्ष देईल आणि मग मी त्याला पुढे मार्गदर्शन करीन. तर हे झाला परमात्मा. आणि जे योगी ऋषी मुनी लोक असतात, ध्यानस्थ बसतात, हां जे अष्टांग योग आहे, यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान, सॉरी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी, त्या पद्धतीतले लोक जे आहेत, जे कलियुगात ती पद्धत खूप कठीण आहे पालन करायला, हां ते लोक परमात्म्यावर ध्यान लावतात. योगी लोक आपल्या हृदयात, योगी लोक जे आहेत हां जे आपल्या हृदयात परमात्म्यावर ध्यान लावतात, जसं ध्रुव महाराज होते, नारद मुनी होते, त्यामुळे ते ध्रुव महाराज ध्यान लावून बसले होते 6 महिने तपस्या करत होते, त्यांना परमात्म्या रूपाचं दर्शन झालं. चतुर्भुज असे उभा असतो, 2 हात 2 पाय समथिंग लाईक नारायणसारखं, हां पण थोडं वेगळं असतं, त्यांचं दर्शन झालं. आणि इवन नारद मुनी पण गेल्या जन्मी जेव्हा ते दासीपुत्र होते तेव्हा पण त्यांना पहिल्यांदा परमात्म्याचं दर्शन झालं. तर काही योगी ऋषी मुनी आहेत, आता योगी ऋषींमुनी जे तपस्या करतायत ते लोक परमात्म्यावर ध्यान लावतात. बघा जे ब्रह्मज्योतीवर ध्यान लावतात, जे प्राथमिक आहेत ते ब्रह्मज्योतीत जातात, तिथे गेल्यावर काय होईल ते पण पुढे ऐकूया. ते तिथे आपण कायमचं राहू शकत नाही, म्हणजे लाखो करोडो वर्ष राहतो पण परत भोवती जगतात यावं लागतंय. परमात्म्याचं असं काही स्थान नाही की आपण परमात्म्याच्या इथे गेलो. परमात्म्याचे जे अंडरस्टँडिंगवाले आहेत म्हणजे ऋषीमुनी लोक, हां एक तर एक मिनिट ऋषीमुनी नाही योगी लोक, जे योगी लोक परमात्म्यावर ध्यान लावत आहेत त्यांना त्याच्या पुढे कळलं पाहिजे की भगवंत पण आहेत. ब्रह्मेती परमात्मेती भगवान येते, तर ते भगवंतांच्या वैकुंठ लोकांना जातील, आणि त्यांना नाही कळलं तर मग ते ब्रह्मज्योतीला जातील. परमात्म्यांना जे जाणतात त्यांचं काही वेगळं डेस्टिनेशन नाही आहे, वेगळं अंतिम त्यांचं स्थान नाही आहे. त्याच्यापुढे आपण जाऊया भगवान. भगवानचा अर्थ तुम्हाला मी गीता कोर्समध्ये सांगितलं आहे, नंतर पण सांगितलं आहे. भगवान म्हणजे काय? सहा ऐश्वर ज्यांच्याकडे कायम आहेत, आता आठवते थोडं थोडं बघूया. सहापैकी एक 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 सांगा कोणाला. येस येस वैराग्य. तुम्ही डायरेक्ट लास्ट एकदम वैराग्यावरच घेतलं, त्याच्या आधी काय आवडत्या गोष्टी सांगा. हा संपत्ती ऐश्वर म्हणजे संपत्ती म्हणजे ऐश्वर. हां ते सगळं बोला डायरेक्ट वैराग्य गेला. सौंदर्य ऐश्वर ज्ञान शक्ती एक सावं वैराग्य अजून राहिलं बुद्धी नॉलेज. मग ज्ञान तर बोललो नाही, मग काय? हा यश यश फेम. हे 6 वस्तू ज्यांच्याकडे ते भगवान आहेत. हां तर भगवान जे कोण आहेत, जे भक्त असतात भगवंतांचे, म्हणून 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात पण भगवंतांनी सांगितलंय योगी नाम अपि सर्वेशाम. सगळे योगी आहेत. परमात्म्याला जो जाण्याचा प्रयत्न करत आहेत ते पण योगी आहेत, ब्रह्मज्योतीने जाण्याचा प्रयत्न करत आहेत ते पण योगी आहेत, जे भगवंतांचे भक्त आहेत ते पण योगी आहेत. पण ह्या सगळ्या योगींमध्ये योगी नाम अपि सर्वेशाम या सगळ्या योगींमध्ये मद गतेनंतर आत्मना श्रद्धावान भजते योमाम, जो माझं श्रद्धेने भजन करतो म्हणजे जे भगवंतांचे भक्त आहेत ते सर्वात चांगल्या प्रकारे माझ्याशी युक्त आहेत असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर सर्वात उत्तम अंडरस्टँडिंग काय आहे? पहिलं अंडरस्टँडिंग आहे ब्रह्मज्योती. हां सेकंड अंडरस्टँडिंग आहे परमात्मा, म्हणजे त्यापेक्षा थोडंसं वरचं असतं. आणि सर्वोत्तम कम्प्लीट अंडरस्टँडिंग आहे भगवान. तर भगवान हे सर्वैश्वर्यपूर्ण आहेत ते आपण ऐकलेलं आहे. हां सुंदरता ज्ञान वैराग्य शक्ती जे काय आपले 6 आत्ता बोललो, तर ह्याच्याकरता आहे ब्रह्मज्योती भगवान परमात्मा आणि भगवान समजण्याकरता एक दोन उदाहरणं असतात. एक उदाहरण डिटेलमध्ये घेऊ, बाकीचे नुसतं मेन्शन करतो. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे आपण कोकणातले ट्रेनचंच घेऊया परत, हे उदाहरण आहे. समजा एखाद्या व्यक्तीने ट्रेन पाहिलीच नाही, त्याला आपण घेऊन चाललो पहिल्यांदा त्याच्या गावात ट्रेन येते. हां, आयुष्यात त्याने, ठीक आहे आजचा विषय नाही, पण आमचे असं होऊ शकते. तुम्ही ट्रेन तर मी लहानपणापासून पाहतो, म्हणजे आपण पहिल्यांदा, म्हणजे आपण आता 20-25 वर्ष झाले आहोत, 30 वर्ष झाले आहोत, जरा थोडं कळायला लागलं आहे, आणि आता पहिल्यांदा ट्रेन पाहतो असं आपलं झालं नाही मोस्टली. आपलं आपण लहानपणापासून पाहतो, 1 वर्षाचे, 2 वर्षाचे, 4 वर्षाचे, मग ते आपण पाहतच जातो आहे. हां, पण पहिल्यांदा ट्रेन पाहिली. आमचे एक प्रोजी होते, राजस्थानचे आहेत, नाव घेत नाही, गावातले होते. हां, त्यांच्या ते लहान होते, 5वी 7वीत होते मेबी, म्हणजे शाळकरी होते 5वी ते 10वीच्यामधले. 1900 ते आता माझ्यापेक्षा वयाने अजून 20 वर्ष मोठे, 1965 सालची गोष्ट असेल, 65-66 सालची. ते मोठे झाले होते, म्हणजे 8वी 10वीत झाले होते ते. त्यांनी आणि ते राजस्थान बॉर्डरला, पाकिस्तान बॉर्डरला त्यांचं गाव आहे एकदम, आता बरंच डेव्हलपमेंट झाली तेव्हा 60-70 साली. त्यांच्या गावात पहिल्यांदा एसटी आली, आणि त्यांनी लोकांनी एसटी पाहिलेली नव्हती तोपर्यंत, गावाच्या लोकांनी माहीत नाही एसटी बस. आज दिवसातनं एकदा बसची फेरी चालू झाली आपल्या गावात, त्यांच्या गावातून जे काय तालुका ठिकाण जे काय असेल ते. तर हौशेने हे गेले होते तर काय, जेव्हा कधी एसटी चालू झाला हे पहिल्यांदा बसायला गेले तेव्हा समथिंग लाईक दॅट. तर हे गेले, बस आली तर हे म्हणतात आम्हाला वाटलं हे आपल्या रूमसारखं आहे, घरासारखं. तर मी चपला खाली काढल्या आणि एसटीत जाऊन बसलो. हां, आणि एसटीत बसल्यावर ती एसटी गेली तिथे जायची तिथे, आणि मग उतरताना म्हणतो अरे माझ्या चपला कुठे गेल्या, मी इथेच काढल्या होत्या. म्हणतात अरे तो कडे कुठे, इथे काढल्या का, ओ उधर रे एसटी आली इकडे. हां, तर विचार करा, असं ज्यांनी ट्रेन कधीच पाहिली नाही आत्तापर्यंत, तो आता मोठा आला 20-25-30 वर्षाचा मनुष्य झालाय, त्यांनी आयुष्यात ट्रेन कधीच पाहिली नाही. आता म्हणतो हा रत्नागिरीला ट्रेन येणार, चला आपण पाहायला जाऊया. हां, आज सुरुवात झालेली आहे कोकण रेल्वेची पहिली ट्रेन, आणि तो गेला स्टेशनला पाहिला. टाईम होता 4 PM चा, पण लेट होत असते असल्या ह्याच्यात कार्यक्रमांमध्ये, तर ती ट्रेन अंधार झाली, आता एवढा टाईम झाला आणि ती ट्रेन आली. तर लांबून, हां एकदम लांबून तर पहिला साऊंड येईल नुसता, पण त्याच्यानंतर अशी लांबून 1.5-1.5 किलोमीटर लांबून, 2 किलोमीटर लांबून काय दिसेल पहिल्यांदा, हां 7-8 वाजलेल्या चढतीचं काय दिसेल, हां तो इंजिनचा लाईट असा मोठा. तर तू म्हणाले हा, काही लोक जे असतील समजा 10 लोक गेले असे कार्यक्रम, हा ट्रेन आली ट्रेन आली, ट्रेन म्हणजे खूप मोठा लाईट, आणि 10 पैकी 5 लोक निघून गेले. आम्ही ट्रेन पाहिली, आम्ही ट्रेन पाहिली, आम्हाला वाटते ट्रेन म्हणजे खूप मोठा, आपल्या रत्नागिरीतले 100 दिवे एकत्र केल्या थोडा मोठा लाईट होईल तेवढी ट्रेन. गावात त्यांनी येऊन सांगायला चालू केलं, आम्ही ट्रेन पाहून आलो, आम्ही ट्रेन पाहून आलो. ट्रेन कशी होती, ट्रेन खूप मोठ्या लाईट होती, आम्ही त्यांनी पाहिली ना मोठा लाईट. मग ते चुकीचे आहेत का, नाही पण बरोबर पण आहेत का, अर्धवट बरोबर आहे. सो काही लोक, बरेचसे लोक असतात ते ब्रह्मज्योती समजते त्यांना, ते म्हणतात आम्हाला कळलं सगळं, ते निघून जातात स्टेशनवर. हां, त्यांना कळलं आहे पण सगळं नाही कळलं आहे, पूर्ण नाही कळलं. मग काही लोक अजून बघतात 10 पैकी 5 उरलेत, 5 तर गेले, सांगायला लागले आम्हाला माहिती आहे ट्रेन म्हणजे खूप मोठा लाईट, जास्त काय नाही, एवढा प्रकाश असा, डोळे एकदम बंद होतात असा स्ट्रेट बस ट्रेन मिळते. मग जे अजून राहिले ते ट्रेन थोडी जवळ आली, 150 मीटरवर आली किंवा 100 मीटरवर, अरे ट्रेनमध्ये लाईट पण आहे आणि एवढा धूर सोडत असते ती, आणि समोर नुसतं एक असं काय म्हणूया आपल्या ट्रकसारखं ते फॉर समोरून दिसतं ट्रेनला, हां साधारणपणे ट्रकसारखं, पण धूर खूप सोडते ना, असं वरून धूर सोडतो ते. 100 ट्रक एकत्र सोडतील तेवढा धूर ती ट्रेन सोडते. हां, बाकी समोरून दिसायला ट्रकसारखंच आहे, लाईट आहे आणि ट्रकला खाली लाईट असतात, ह्याला वर लाईट असतो, असं जास्त काय फरक नाही, पण धूर खूप सोडते. आणि ट्रक रस्त्यावर चालतो ही रेल्वेवर चालते. उरलेले 5 पैकी 3 लोक आले रत्नागिरीत, आम्ही ट्रेन पाहिली, आम्ही ट्रेन पाहिली, आम्ही ट्रेन पाहिली, ट्रकसारखीच दिसते समोरून, जास्त फरक नाही आहे, ट्रकचा धूर असा खालून येतो, ह्याचा धूर वरून येतो, ह्याचा धूर ट्रकच्या 50 पटीने जास्त असतो. हां, बाकी काय नाही, आणि ह्याचा ट्रकचा लाईट खाली असतो, ह्याचा वर असतो, ट्रेन म्हणजे ट्रकसारखाच आहे. मग आता हे पण बरोबर आहे का चुकीचं आहे, बरोबर आहे, नुसत्या लाईटपेक्षा थोडं जास्त बरोबर आहे, पण तरी पण संपूर्णपणे बरोबर नाही आहे. मग ते 10 पैकी आधी 5 गेले, मग 3 गेले, तर 2 उरलेत, ते धीरतेने वाट बघतायत, येऊ दे ट्रेनला बाबा. मग ट्रेन येते, मग बापरे इंजिन आहे, डबे आहेत, एसी डबा आहे, नॉन एसी डबा आहे, एक पॅन्ट्री कार पण आहे, लोकं आहेत, लाईट आहेत, पंखे आहेत, बाप रे ट्रेनमध्ये काय 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 आहे. त्यांना ते ट्रेनमध्ये काय ते हां संपूर्ण व्यवस्थित कळलेलं आहे. तर जे प्राथमिक लोक असतात, हा शांती जगातनं बस दॅट्स इट, हाच आध्यात्मिक जीवन, ह्याच आपला आध्यात्मिक अनुभव. जगातनं बाहेर पडलो आपण, ह्या त्रासदायक हे कसे झाले ते पहिले पाच लोकांसारखे झाले. यस, ते जगातनं बाहेर पडले तर आध्यात्मिक थोडा अनुभव आहे, नाही असं नाही. हां मग जे परमात्म्यापर्यंत पोचतात ते ट्रेनला ट्रकसारखं पाहून ते गेले, त्यांनाही आध्यात्मिक ट्रेन म्हणजे काय कळलं आहे पण थोडंफार कळलं आहे. पण जे शेवटपर्यंत थांबतात, फुल जाणून घेतात, त्यांना कळतं की यस देर इज भगवान. भगवंत आहेत, एक भगवंत एकच आहेत, त्यांचे अनेक रूप आहेत, अनेक लीला आहेत, आई वडील आहे, गाव आहे, गायी आहेत, वासर आहेत, भक्त आहेत, रामांचं वळताचं वानर आहेत, एवढं सगळं भगवान आहेत ट्रेनमध्ये एवढं सगळं आहे. पण जे पहिले असतात ते फक्त ब्रह्मज्योती समजतात, निघून जातात. हा बस, काही पुढचे असतात ते परमात्मा समजतात, ते म्हणतात बस हेच आध्यात्मिक अनुभव आहे. पण जे शेवटपर्यंत प्रगती करत राहतात त्यांना कळतं नाही भगवान आहे. तर ह्या प्रकारे अजून दोन चार उदाहरणं आहेत पण ती जाऊ दे, सिमिलरच आहेत. तर आपण भगवंतांच्या परमात्म्याचे तीन गुण फेमस म्हणले होते, हां, सच्चित आनंद. सत म्हणजे शाश्वत, सत म्हणजे शाश्वत. तर जे ब्रह्मज्योती आहे तिचा मुख्य, तिच्यामध्ये आनंद असा नाही आहे. त्यात आनंद कोणता आहे? काहीच दुःख नाही, हा आनंद आहे. आता बघा, मी उदाहरण दिलं गृहस्थ आश्रमचं, खूप भांडणं झाली पती पत्नींमध्ये, छान वेगळं छान आनंद आहे. पण समजा पती पत्नी छानपैकी एकत्र राहत असतील तर नुसतंच वेगळ्या खोलीत, वेगळ्या खोलीत राहणार शांती आहे का नाही? काय हो इंद्रजीत, सॉरी वाचत घ्या, आहे ना इंद्रजीतच ना? हां हां, तुम्ही काय बोलले नाहीत म्हणून वाढलं, नाव चुकलं का काय? खबरू नका, माती ऐकत नाहीत असं बघून उदाहरण होतं. वेगळ्या खोलीत राहण्यात शांती आहे पण दॅट्स नॉट ओके. खूपच वादावादी होत असेल, 10 दिवस वादावादीच चालू आहे नुसती, सकाळ संध्याकाळ तोंड बघायला नको, शांती, 2 दिवस शांती. पण देन बेटर लाईफ इज वेअर ब्रदर ब्रदर ऑर हजबंड वाईफ कॅन स्टे नाईसली टुगेदर, दॅट इज अ बेटर लाईफ शांतीपेक्षा. सो सत म्हणजे ब्रह्म, ज्यांना ब्रह्मज्योतीचं कळतं त्यांना एवढंच कळतं की हे शाश्वत आहे, ब्रह्मज्योतीमध्ये मृत्यू नाही. चित म्हणजे ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान झालं, परमात्म्याला सगळं माहिती असते, उपदृष्टा अनुमंता. आणि आनंद जो खरा आनंद आहे तो आहे भगवंतांच्या भक्तीमध्ये, भगवंतांच्या सेवेमध्ये. ब्रह्मज्योतीमध्ये जो आनंद आहे तो खरा असा आनंद नाही आहे, तो हाच आनंद आहे की काही शांतीचा अनुभव आहे. म्हणून म्हणतात ओम शांती शांती शांती, हां काही त्रास नाही, त्याचा तो आनंद आहे अवश्य आहे. हां पण त्या पलीकडे हां प्रेममयी नातेवाईकांचा जो आनंद आहे तो जास्त आहे, तसाच भगवत भक्तीचा जो आनंद आहे तो हायेस्ट आहे. तर भगवंत आपण पोचलो, पण भगवंतांनाही, भगवंतांकडेही वेगळ्यावेगळ्या भावने लोक पाहतात. ब्रह्मज्योती झाली, परमात्मा झाली, तर आपण भगवंतांपर्यंत पोचलो. काही लोक असतात, आपण म्हणू या, एक उदाहरण घेऊया, कोणत्याही देशाचे प्रधानमंत्री आहेत किंवा काही लोक देशामध्ये प्रेसिडेंट असतो, राष्ट्रपती, ते कोण मुख्य जो व्यक्ती आहे, मेन एक्झिक्युटिव्ह पर्सन. तर काही लोकांना म्हणजे देशातल्या सगळ्या लोकांचा काही डायरेक्ट कनेक्शन नसतं प्रधानमंत्रीशी, नाही असं डायरेक्ट आपल्या सगळ्यांचं कनेक्शन आहे पण डायरेक्ट जास्त जास्त आपण कधी कधी मी पाहिलं काही रत्नातील लोकांचं, भक्तांचं किंवा लोकांचं, आमदाराबरोबर फोटो काढला की त्यानंतर हां आमदार काय उदय सामंत साहेब वगैरे त्यांच्यावर फोटो काढला. मुख्यमंत्र्यांबरोबर पण कनेक्शन आपलं तसं किती लोकांचं कधी होईल सांगतं, आमदारापर्यंत पण पोचू शकतो, आमदार नाही तर कमीत कमी नगरसेवकांपर्यंत तर थोडं इझिली पोचू शकतो. हां आमदार तर थोडे कठीण आहे पण नगरसेवक, पण आमदार ही पॉसिबल आहे, थोडं अपॉइंटमेंट घेतली वाढ पहिली तर होऊन जाईल. मुख्यमंत्र्यांना सगळेच जाऊन भेटू शकतात का रत्नागिरीतले? कारण असे अख्ख्या महाराष्ट्रातले नाही, रेअर. प्रधानमंत्री प्रेसिडेंट हे अजून थोडेसे चान्स कमी आहे. तर प्रत्येक जण जो असतो प्रधानमंत्रीला वेगळ्या वेगळ्या भावनेनी पाहत असतो. हा एखादा जे चोर लोक आहेत ते प्रधानमंत्र्याला घाबरतात, हा भीतात, कारण का माहिती आहे, ह्याला कळलं तर आपल्याला शिक्षा करणार. जे चोर लोक आहेत ते प्रधानमंत्र्याला काय करतात, भीतात, घाबरतात. मग जो पोलीस आहे त्याचा प्रधानमंत्रीशी संबंध, किंवा आपण मुख्यमंत्री म्हणूया, पोलीस डिपार्टमेंट राज्य सरकारकडे असते, जो पोलीस आहे त्याचा मुख्यमंत्र्याशी संबंध आहे, कारण का मुख्यमंत्र्याच्या मॅनेजमेंटखालीच तो काम करतोय, पण तो इनडायरेक्ट, असा डायरेक्ट संबंध नाही. चोराचा काही संबंध नाही, चोर घाबरत असतो, मुख्यमंत्र्याला अवॉइड करत असतो. पोलीस कॉन्स्टेबल किंवा इन्स्पेक्टर आहे तो कनेक्टेड टू मुख्यमंत्री आहे, पण नॉट डायरेक्टली, मध्ये बरेच स्टेप्स आहेत, इनडायरेक्टली तो कनेक्टेड टू पण तो कनेक्टेड टू मुख्यमंत्री आहे. आणि जे कोण आहेत, खासदार, खासदार नाही आमदार ना, आपले स्टेटचे असतात ते आमदार, हां जे आमदार लोक आहेत ते तर मुख्यमंत्र्यांना पाहत असतात, त्या काय म्हणतात विधान कसं असेंब्लीमध्ये, असेंब्लीला काय म्हणतात मराठी, विधान परिषदमध्ये किंवा त्यांच्या त्या सभेमध्ये पाहत असतात. कधी कधी मुख्यमंत्र्यांशी जाऊन काय बोलतात पण, हां जे आमदार लोक असतात त्यांचा मुख्यमंत्र्यांशी जास्त ते फेस टू फेस पाहतात, त्यांच्याशी बोलतात. हां पण जवळ एखाद दोन आमदार खूप फ्रेंडली असतील मुख्यमंत्र्यांशी, एखाद दोन, पण सगळेच आमदार काय मुख्यमंत्र्याला गळ्यावर हात थापून पाठ ठोपून काय रे कसं आहे डेट टाळी असं करू शकत नाही. इव्हन ते आमदार असतील तरी पण, हां प्रायव्हेटमध्ये एक 5-7 आमदार, 10 आमदार असतील जे प्रायव्हेटमध्ये असं करू शकतात, पब्लिकली असं नाही करू शकत ते पण. पण प्रायव्हेटमध्ये पण असं करू शकणारे काय, महाराष्ट्रात किती 240 काय जे काय 280 आमदार आहेत ते सगळेच काय प्रायव्हेटली असं करू शकत नाहीत. त्यातले 8-10-15 असतील जे प्रायव्हेटली थोडेसे फ्रेंडली, पण ऑफिशियली पब्लिकमध्ये तर ऑफिशियलीच वागतात. त्यासुद्धा काही लोक थोडे जाणतात, काही थोडे कमी जाणतात, काही अजून कमी जाणतात, पण सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाहिलेलं आहे. गरज पडली तर त्यांचा टाईम घेऊन भेटू शकतात, आपल्याला तर खूप कठीण आहे, त्यांना सोपं आहे भेटणं. आणि जेव्हा ते मुख्यमंत्री आपल्या घरी जातात, हां सगळं आता सरकारी काम संपलं घरी आले, घरी फक्त त्यांच्या बायको मुलं सून जेव्हा जे कोण म्हणजे असे टोटल घरचे लोक आहेत, हां ते घरचे लोक आता त्या मुख्यमंत्र्यांना जाणतातच, हां पण ते त्यांच्याबरोबर एकत्र बसून खाऊ शकतात, कधी त्यांच्या प्लेटीतलं हे खातील, कधी ह्यांच्या प्लेटीतलं ते खातील, अगदी नातू बितू असेल तर तो मुख्यमंत्र्यांचा खांद्यावर काय बसेल आणि डोक्यावर पण तसं अख्खाच राज्य त्यांच्या डोक्यावर बसलेलं असतं, तो नातू त्यांच्या डोक्यावर काय बसेल, नातू त्यांच्या कपड्यावर अगदी लहान असेल तर शिशू पण करेल. आता एखादा आमदार गेला मुख्यमंत्र्याच्या बाजूला आणि त्यांच्या कपड्यावर शिशू केली, मग आमदार किंवा पोलीस इन्स्पेक्टर गेला, नाही होऊ शकत तसं. पण त्या लहान मुलांनी त्यांच्या नातवानी शिशू केली तर मुख्यमंत्री हॅपी, हा किती आनंद आहे माझ्या नातवानी केलं, इज हॅपी. तर वेगवेगळे लोक असतात ते भगवंतांशी पण वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारे संबंध ठेवतात. जे चोर लोक जे मुख्यमंत्र्याला घाबरतात ते कोण आहेत, जे या जगातले भगवंतांचे नियम तोडतात, आपण त्यांना पापी लोक म्हणू, जे भगवंतांना घाबरतात. जसं मी एकदा एका ठिकाणी गेलो होतो तर थोडंसं जे मी खात नाही किंवा ते खायला अयोग्य त्या वस्तू तिथे होत्या, तर म्हणले हे नका देऊ प्रभूजींना, प्रभूजींना नरकात कशा पडतं, म्हणजे नरकात म्हणून नाही, मला काही भीती नाही नरकाची वगैरे, पण हे नाही घ्यायचं आहे, दॅट्स ऑल. हां पण काही लोक असतात ते घाबरतात भगवंतांना, हां काय देव कोपेल असं काहीतरी भाषा असते ना, देव कोपेल किंवा काय अजून जे काय असेल देवाचं, म्हणजे देव कोपेल हे असू शकतं मी नाही म्हणत नाही, म्हणजे होतं आहे, पण तेच काय फक्त भगवंत नाही आहेत. हे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला पाहिजे जेलमध्ये टाकेल, मुख्यमंत्री काय तेच करत नसतो फिरत, सगळ्यांना जेलमध्ये टाकत, हां पण आपण चोरी केली तर म्हणून आपल्याला तसं वाटतं आहे. तर जे लोक म्हणतात देव कोपेल, ते आहे असं कहतो देव कोपेल, तसं कहतो देव कोपेल, देव शिक्षा करेल, देवाला काय फक्त शिक्षा करायचं काम नाही आहे, आपण योग्य वागलं जर तो विषय कशाला काय, आपण चोरीच केली नसू तर आपण कशाला पोलिसांना घाबरणार असू, आपण काय गुन्हाच केला नाही आहे, हां घाबरतं कोण पोलिसांना, जे गुन्हा केलेला आहे ते घाबरतात, आपण नाही घाबरत, म्हणजे जे पापी लोक नाही आहेत ते. मग पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे कोण, आपण पोलीस कॉन्स्टेबलचं हे पण ऐकलं, म्हणजे जे देवता लोक आहेत जे भगवंतांचं कार्य करतायत ते भगवंतांशी कनेक्टेड आहेत, भगवंतांच्या डिपार्टमेंटमध्ये सेवा करतायत, पण इनडायरेक्टली काय दररोज भेटू शकत नाही भगवंतांना, ते पोलीस हवालदारासारखं इन्स्पेक्टरसारखं त्यांनाही भेटायला कधी कधी त्या क्षीरसागराच्या किनारी जावं लागतं. आपण ऐकलं होतं तीन विष्णूंचं ऐकताना अवतार कोण घेतोय, हां असं नाही की देवता आहे म्हणून हे कसं यात हाय नो फॉर्मल आहे, हां हे आहेत ह्याच्यातले. आणि जे योगी लोक आहेत, हां योगी तपस्वी, हां ते कसे झाले आमदारांसारखे, ते ते पाहतात भगवंतांना समोरासमोर, थोडंफार हाय हरिबोल करतात, हां पण भगवंत हायवर नमस्कार करतात, दंडत प्रणाम करतात हां भगवंतांना. त्या पोले देवता लोकांना भगवंताचं दर्शन दुर्लभ आहे म्हणून तर देवता लोक उत्सुक असतात भगवंताचं दर्शन घ्यायला. ऋषी मुनी योगी लोकांना आहे, हां ते आमदारांसारखे आहेत, ते पाहू शकतात मुख्यमंत्र्याला, कधी कधी त्यांच्याशी काय निवेदन वगैरे करू शकतात, हां पण तेही थोडंसं लिमिटेड आहे. पण जे भगवंतांचे जे पार जे मुख्यमंत्र्यांचे घरचे लोक आहेत, जे त्यांच्या ताटाला खाऊ शकतात, आपल्या ताटातलं ते खातात, ते कोण झाले, ते भगवंतांचे भक्त झाले. हां ते एकदम भगवंतांशी काय कुस्ती खेळतात, भगवंतांच्या खांद्यावर बसतात, हां ते वेगळे मग ते शांतरस दास्यरस वगैरे आपण जे ऐकलंय त्या पाच रसांमध्ये भगवंतांचे ते भगवंतांचे फॅमिली मेंबर्स झाले. तर हा विषय येतो आजचा विषय संपवायच्या आधी, एक दोन मिनटं अजून आहे संपायला आपलं, बरोबर वेळेत संपू आपण वेळेच्या एक पाच दहा मिनटं आधीच. शेवटी भगवद्गीतेतनं अर्जुन स्पष्ट विचारतो, आता मे बी त्या आपल्या ड्रॉअरमधनं गीता माहिती ना तुला पलीकडच्या ड्रॉअर ते घेऊन येणार तो पण, तर की भगवंतांच्या ब्रह्मज्योती म्हणजे निर्गुण रूपाची जी उपासना करतात ती सोपी आणि उत्तम आहे का भगवान रूपामध्ये जे भगवंतांची सेवा करतात. स्पष्ट या स्पष्ट भाषेमध्ये अर्जुन बाराव्या काय तेरा बाराव्या अध्यायात वाटतं हा प्रश्न विचारतो, तर मे बी त्या गीतेतलेच अर्थ आहे ना, त्यातनंच वाचतो डायरेक्टली मी. अर्जुनने पृच्छा केली जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यामध्ये कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात यावे. स्पष्ट आहे जे ब्रह्मज्योतीची उपासना करतात आणि जे तुमच्या भक्तीमध्ये संलग्न झालेले आहेत, साधा आणि स्पष्ट प्रश्न आहे. भगवंत उत्तर देतात, मय्यावेशो मनो इमे माम नित्ययुक्त उपासते श्रद्धया परमो येताम परमोपेतास्तास्ते युक्त उत्तम मत. श्रीकृष्ण म्हणाले जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. भगवंत पुढे तेही म्हणतात की जे भगवंतांचे, आता मी थोडा सारांश घेतोय दोन तीन श्लोकांचा, जे भगवंतांचे निर्गुण निराकार रूपाचे उपासना करतात ती उपासना खूप कष्टमयी आहे. त्रास क्लहा हा श्लोक आहे, क्लेशो अधिकतरस तेषाम, क्लेश म्हणजे त्रास अधिक आहेत कोणाला, अव्यक्त सक्त चेतसाम जे अव्यक्त रूप आहे भगवंतांचं, हा निर्गुण निराकार रूप आहे त्याच्याशी आसक्त होऊन ज्यांची चेतना असते हा त्यांच्या ह्याच्यात आध्यात्मिक मार्गात क्लेश जास्त आहेत. तर हे का हे असं भगवंतांनी उत्तर तर दिलं आहे, प्रश्न अर्जुनने विचारला उत्तर भगवंतांनी तेवढंच स्पष्ट दिलं, कारण का बघा आजकाली लोक सांगतात की तुम्ही जावा लाईटवर ध्यान करत बसा, हे कसं झालं तुमच्या मनामध्ये एवढे त्रास आहेत, बिझनेसमधला हा त्रास, रिलेशनशिप त्रास, जॉबमधला फायनान्शियल त्रास, त्यापेक्षा नुसतं लाईटवर बघत बसण्याचं एक शांती, हां ह्या सगळ्या त्रासातला जर विचार, जसं बोलू नये पण खूप त्रस्त झाले की लोक असे दारू पितात आणि ते त्रास विसरायचा प्रयत्न करतात. त्रास काय जात नाही पण दारू पिऊन ते त्रास विसरायचा प्रयत्न करतात. तसंच एवढं जीवन त्रस्तमयी आहे, नुसतं बघा ना असं एकदम लाईटवर बघत बसलो आपण तास दोन तास, तर हे सगळे त्रासाचे विचार तात्पुरते का होईना, हा निघून जातात. हा पण असं आपण किती वेळ त्या लाईटवर बघत बसू शकतो? शेवटी माणसाची जी जीवात्म्याचा जो नैसर्गिक स्वभाव आहे तो आहे क्रियाशीलपणा. मुंगी पण आहे ती पण क्रियाशील आहे, बॅक्टेरिया आहे तो पण क्रियाशील आहे. नुसतं लाईटवर बघत बसायला ठीक आहे, बाकी त्रासापेक्षा हा बरं आहे. म्हणजे खूप दमून आलो म्हणून झोपलो, आपण झोपल्यावर कशी एक शांती असते. हां हां, मी दोन तीन दिवस थोडी झोप कमी झाली होती, दमलोही होतो, परवा रायगड वगैरे तोडून पण आलो, तर आज दुपारी थोडी दोन तास झोप काढली. झोपून उठल्या रे हरं बरं वाटलं, एक तर शरीराचा थकवा पण गेला, प्लस बाकी सगळे किचकिच कुचकुच कुचकुच किचकिच जी चालू असते हां ती पण गेली. पण नुसतंच तसं आपण राहू शकतो का? झोपून उठलं बरं वाटलं, फर्स्ट क्लास, किती बरं आहे. हां नो, देन वी नीड ॲक्टिव्हिटी. काय करू? हां काय केळी पिकली का पाहिलं, कधी झाडलोड केली, लेक्चरची तयारी केली. सो आध्यात्मिक जो जीवात्मा आहे तो पण क्रियाशील आहे, भगवंत क्रियाशील आहेत. त्याला नुसतंच लाईटकडे बघत बस, नुसतंच ब्रह्मज्योतीमध्ये मर्ज होऊन जा, विलीन होऊन जा, हे त्याला संपूर्णपणे समाधानकारक नाही आहे. त्यात त्याला आनंद आहे, आनंद हा आहे की या त्रस्तमय जीवनातनं बाहेर पडलो. हा पण तिथे तो तसा कायम राहू शकत नाही. म्हणून श्रीमद भागवतमध्ये ब्रह्माजी सांगतात काय बरं, तो श्लोक मला अर्थ आठवतो, नेमके त्या श्लोक आठवत नाही काय, परमपदम तत पतंती अध यद अनागत उष्मग्रह, त्याचा पहिला श्लोकाचा पहिला पाठच आठवत नाही मला. पण तुम्ही लाखो वर्ष ब्रह्मज्योतीत जरी राहिले, लाखो करोडो वर्ष, तरी तुम्हाला परत भगवत भौतिक जगतात यावं लागेल. जोपर्यंत तुम्ही भगवंतांच्या धामात पोचत नाही तोपर्यंत ब्रह्मज्योतीमध्ये आपण परमनंट राहू शकत नाही. अब्जो अधी वर्ष राहू पण शेवटी जीवात्म्याला इच्छा होणार की काहीतरी क्रियाशीलपणा पाहिजे ना. जसं म्हटलं तसं शांती हा बरं आहे. जसं कधी कधी नुसतंच पती पत्नींचा वादविवाद नाही. मी आता स्टुडंट लोकांना प्रत्येक करतो, मी स्टुडंट होतो एकेकाळी, एक्झाम आणि एक्झामच्या आधी 15-20 दिवस म्हणजे कसं खूप त्रस्त, अभ्यास हे ते रात्रीचं जागरण, शेवटचा पेपर दिला की 2 दिवस शांती. हां मग 2 महिने शांती करत बसा ना. 2 दिवस शांती झाल्यावर काय, मग क्रिकेट, सायकलिंग, किल्ले पर्यटन, असं म्हणजे वेगवेगळं काय काय आपल्याला लागत असतंय ना. तसं हे ब्रह्मज्योतीला एक शांती, अब्जावधी जन्मांपासून जगात पण त्रस्त आहोत, हा ब्रह्मज्योती गेलं शांती. पण तिथे लाखो करोडो वर्षांनंतर हां, हे सगळं कवळ वर्षांचं आहे. आपल्या इथे परीक्षा 15-16 असते म्हणून शांती 1-2 दिवसात होऊन जाते आपली. हां तिथे अब्जावधी जन्म पण इथे त्रस्त आहोत म्हणून कवळ वर्ष ब्रह्मज्योतीत राहतो. पण त्यानंतर मग कधी हां शांती खूप झाली आता, हां आता काहीतरी पुढे पाहिजे. मग पुढे आध्यात्मिक जगतातलं आपल्याला माहीत नाही आहे. जसं परीक्षा संपल्यावर म्हणजे आया असतात त्यांना माहिती आहे, म्हणून मुलांची शांती तर 1-2 दिवसात होऊन जाते. मग आयांचं काय असतं आहे, समर ड्रॉइंग कॅम्पला पाठवा, नाही तर घरी गडबड काहीतरी घरी टाइमपास म्हणजे वेळ व्यर्थ घालवणार, इथे लुडबुड कर, तिथे लुडबुड कर, तिथे त्रास दे. सो त्यांचा जो अशांतपणा आहे तो कुठेतरी चांगल्या ठिकाणी पाठवून दे. हां त्याचप्रकारे ब्रह्मज्योतीत शांती होते, लाखो अब्जो वर्षानंतर होते. मग नंतर काय करायचं, एक तर तुम्हाला भौतिक आध्यात्मिक जगतातल्या आध्यात्मिक क्रियांबद्दल माहिती पाहिजे, तर तुम्ही वैकुंठ लोकात जाऊ शकता, नसेल तर तुम्हाला परत ब्रह्मज्योतीमध्ये सॉरी परत भौतिक जगतात यावं लागतंय. स्वर्गलोकात गेल्यावर तिथले पुण्य संपल्यावर तुम्ही येता, ते 5-10-15-20 हजार किंवा 1-2 लाख वर्षानंतर होऊन जातं स्वर्गलोकातनं परत पृथ्वीवर येणार. ब्रह्मलोकात गेले ब्रह्माजींच्या इथे तर अनेक करोडो वर्षानंतर तुम्हाला परत पृथ्वीवर यावं लागतंय. आणि तुम्ही ब्रह्मज्योतीत गेले तर अनेक 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 करोडो वर्षामध्ये ती शांतीचा काळ खूप टिकतो. पण त्याच्यानंतर एकतर तुम्हाला वर जावं लागेल त्याची शक्यता कमी असते, हां, किंवा तुम्हाला परत भौतिक जगतात. म्हणून ब्रह्माजी म्हणतात आरुह्य कृष्णेन परमपदम, इवन इफ यू अचीव द हायेस्ट पोझिशन ब्रह्मज्योती, इफ यू डोंट गो टू भगवान वैकुंठ, तिकडनं पण तुम्हाला परत हां यावं लागेल असं ब्रह्माजी सांगतायत. सो एनिवे आणि दुसरं कसं आहे हे म्हणतात जीव काय ज्योत ज्योतीत विलीन झाली, पण खरं जीवात्म्याचा एक गुण आहे तो कधीच नष्ट केला जाऊ शकत नाही, या भौतिक जगतात पण नाही आणि जेव्हा आपण ब्रह्मज्योतीत जातो तेव्हा पण नाही. जीवात्मा कधीच कोणत्या स्थितीत नष्ट केला जाऊ शकत नाही. पण ज्योत ज्योतीत विलीन झाली म्हणजे कसं आहे, आपले हे उपनिषदामधलंच उदाहरण आहे. तिथे सांगतात की जेव्हा एखादा हिरवा पोपट उडत उडत झाडत गेला हिरव्या झाडात, तर आता तो पोपट आपल्याला दिसत नाही कारण का ते हिरवं हिरवं असं मिक्स झालेलं आहे. मी तुम्हाला बोललो असेल पण एकदा सांगतो, मी थोडासा पार्शली कलर ब्लाइंड आहे, पार्शली म्हणजे फुल कलर ब्लाइंड नाही आहे. मला दिसतं हा लाल कलर आहे हा हिरवा कलर आहे, म्हणजे ते सिग्नल दिसतात व्यवस्थित, हां, त्यात कधी कन्फ्युजन होत नाही. पण तुम्हाला तिथे कलर ब्लाइंडच्या परीक्षा असतात त्या ठिपकेवाल्या, त्या मी क्लिअर करू शकत नाही, मला ते आकडे दिसत नाहीत. म्हणजे असे खूप लाल आणि हिरवे कलर असे मिक्सचरमध्ये घातले ना, हां, तर तेव्हा मला कळणार आहे की लाल कोणता आहे, ते फरक पटकन लक्षात येत नाही. जसं एकदा आठवतं आहे डाळिंबाचं झाड तुम्ही पाहिलं असेल कधी, तर त्याला ते फुलं असतात ती कशी असतात लाल कलरची, मग आता यांची ओढणी आहे त्या कलरची असतात आणि झाडं असतात हिरवी, हां, किंवा तुमचा टी शर्ट आहे त्या कलरची ते डाळिंबाची फुलं असतात. हां, तर मी आणि सनत कुमार भाऊ तिथे होतो, ते म्हणतात किती फुलं लागली आहेत बघ, 20-25 फुलं लागली आहेत. म्हणलं 20-25 कुठे, 2-3 दिसत आहेत मला, कारण का ते झाडांमध्ये ते हिरव्या पानांमध्ये ती फुलं होती ती, ते मग त्यांनी दाखवलं हे बघ हे लाल, हां, मग त्यांनी दाखवल्यावर मला कळलं की हे लाल फुलं आहे, लाल कलर दिसत नाही, ते थोडासा पार्शियल कलर ब्लाइंडनेस प्रकार झाला. तर एनिवे, तर मुद्दा काय आहे, तो पोपट जेव्हा झाडात विलीन होतो, म्हणजे झाडात विलीन होत नाही असं आपल्याला वाटतं, म्हणजे समजा फुल्ली कलर ब्लाइंड तुम्ही असाल, हां, तर तुम्हाला दिसेल की ह्याला फुलं नाहीच आहेत, सगळंच हिरवं आहे. हां, त्याप्रकारे पोपट त्या झाडात गेला म्हणजे तो पोपटाचं अस्तित्व संपलं का नाही, तो आहे पण आपल्याकरता ते सगळं एक झालं. इकडनं आपण पाहतो झाडावर तर आपल्याला तो असा पोपट वेगळा दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व आहे. इवन थेंब जरी समुद्रात गेला आपण म्हणतो, तर तो थेंब तिथे आहे, थेंबाचं अस्तित्व, तर अनेक थेंबांच्या मध्ये गेला तो, पण तो थेंबाचा काय नाश तुम्ही काढू शकता परत तो थेंब. आता तोच नेमकी काढणं कठीण आहे, पण समजा तुमचा ट्रॅक असेल तर तुम्ही काढू शकता तो थेंब परत, त्याचं काय अस्तित्व संपत नाही. त्याचप्रकारे जीवात्मा असं म्हणतो भगवंतामध्ये ब्रह्मज्योतीत विलीन झाला म्हणजे आपल्या एक दिसायला त्यात तो गेलेला आहे, पण त्याचं अस्तित्व म्हणजे त्याचं तो अस्तित्व संपून जात नाही. हां, तो जीवात्मा म्हणून तिथे ब्रह्मज्योतीमध्ये राहतो, कारण का तो सच्चित आनंद आहे, तो सत आहे, शाश्वत आहे. हां, विलीन झालं तर त्याचं अस्तित्व संपलं, मग तो कसा काय शाश्वत राहू शकतो. तर शेवटचा मुद्दा आहे तो मी सुरुवातीला घेतला होता, तो असा आहे की शेवटी आपलं ध्येय काय आयुष्यात, काय कशात आपल्याला जास्त आनंद मिळेल, शांतीमध्ये का प्रेमामध्ये. हां, प्रेम भले या जगात दुर्मिळ आहे म्हणून आपण म्हणतो शांती ठीक आहे, हां, पण समजा प्रेम उपलब्ध असेल योग्य चांगलं, मित्राचं, नवऱ्या बायकोचं, भावाभावाचं, वडील मुलाचं, हे सगळे तसे दुर्लभ झालेले आहेत कलियुगात. वडील मुलांमध्ये संबंध बिघडलेले आहेत, भावाभावांमध्ये संबंध बिघडलेले आहेत, वडील मुलगा मुलगींमधले संबंध बिघडलेले आहेत, नवऱ्या बायकोमधले संबंध बऱ्याचशा प्रमाणात हल्ली गडबड होत असतात. पण समजा खरोखर म्हणजे आपल्या सगळ्यांचा एक अपेक्षा असते ना, किती छानसा म्हणजे आप नवरा बायको किंवा भाऊ भाऊ एकदम असे एकदम प्रेमाचे संबंध असावे, तसं खूप दुर्मिळ आहे जगात, हां, पण असं वाटत असतं आहे काहीच, हां, काय ते, सॉरी मी कधी पिक्चर जास्त आयुष्यात, मी तसा भाग्याने एक 10-12 पिक्चर आयुष्यात पाहिले असतील, हां, कधी जास्त असे पिक्चर पाहिलेच नाहीत, पण काही काही लोकांकडून ऐकत असतो, मी स्वतः तर नाहीच, खूप कमी एक 4-8 पिक्चर पाहिले. काय ते गाणं होतं, म्हणजे मी कोणत्याही दुसऱ्यांकडूनच ऐकतो, ते म्हणतात ते काय तुम्हाला माहिती असेल, तुम्ही सांगा, हे गायक लोक आहेत तिथे काय सांगतील, हां, काय जहा गम ही न हो, काय दुःख ही न हो, काहीतरी प्रेम ही प्रेम, असं ते जुनं पिक्चरचं गाणं 1960s मधलं, हां, प्यार ही प्यार भरे का असं काहीतरी ते काय, हां, अरकुंठ प्रभूजी काय आठवते तुम्हाला जुनं? हां असं काहीतरी एक गाणं आहे, हां जिथे काय, हां असं काहीतरी एक गाणं आहे. तर शेवटी आपल्याला, आपण जीवात्मा आहोत आणि आपला स्वभाव आहे भगवंतांशी शुद्ध निर्मळ प्रेमाचा संबंध आहे, आणि तो शुद्ध निर्मळ प्रेमाची अपेक्षा आपण ह्या भौतिक जगतात भाऊ नवरा बायको मुलगा मुलगी आई वडील शिक्षक शेजारचे पाजारचे ह्यांच्यात प्राप्त करायचा प्रयत्न करत असतो, जे तसं होणारं नाही. ह्या जगात अगदी नवऱ्या बायको भावाभावाने खूप जरी प्रेम असेल, चांगले संबंध असतील, खूप उत्तम बेस्ट, कधीच वादविवाद झाला नाही भावाभावांमध्ये, असं झालं आहे का कधी? हां आता माझ्या भावाबद्दल बोलायचं, गेले एक दोन वर्ष आमच्यात तसं तसं व्यवस्थित चालू आहे, पण आधी झालेले आहेत, हां आधी झालेले आहेत. हां नवऱ्या बायकोत कधीच वादविवाद झाला नाही असं होतं का कधी? इंद्रजितजी खरं एकदा थोडंसं सॉरी गृहस्थ आश्रमबद्दल जोक आहे, पण गृहस्थ आश्रम पण फार उत्तम आहे, मी काय गृहस्थ आश्रमला कमी लेखक नाही आहे, इट्स वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट आश्रम. तर एकदा एका असा गृहस्थ होतो, 15-20 वर्ष त्याला गृहस्थ आश्रम स्वीकारून झाले होते, त्याचा इंटरव्ह्यू घेत होता की सगळ्या गृहस्थ आश्रममध्ये पती पत्नीमध्ये थोडासा वादविवाद होत असतात, तर तुमचा कसा काय अनुभव राहिला, काय बाबा तुमचे वादविवाद भांडण अशी झाली का नाही झाली? तर ते म्हणतात हां आमचा एकदाच वादविवाद झाला. तो म्हणतो जो इंटरव्ह्यू घेणारा असतो अँकर म्हणतात त्याला, हो वंडरफुल एकदाच, व्हॉट इज द सिक्रेट, हां तुमचा 25 वर्षात एकदाच कसा काय वादविवाद झाला? तो म्हणतो असं आहे ना, ते आमचा विवाद आहे लग्न झालं त्याविषयी चालू झाला, तो अजून संपलाच नाही आहे आमचा आमचा आतावर एकदाच वादविवाद झाला. तर ज्या गृहस्थ आहेत त्यांना हा अनुभव आहे, जे नाही आहेत त्यांना येईल गृहस्थ आश्रम स्वीकार केल्यावर. सो एनिवे, सो द पॉइंट इज भौतिक जगतामध्ये काय होतं आहे, जीवात्म्याला शुद्ध निर्मळ प्रेमाची अपेक्षा आहे, तो त्याचा स्वभाव आहे भगवंत आणि भगवंतांच्या भक्ताबरोबर त्याचं शुद्ध निर्मळ प्रेम आहे. पण आपण काय करत असतो, बघा किती छान उत्तम पती किंवा भाऊ असेल किंवा वडील असतील, तरी भौतिक जगच असं आहे की त्यात ते असंतुष्टता थोडीफार येणारच आहे, हां पण आपली अपेक्षा असते, ते जीवात्म्याचा स्वभाव आहे शुद्ध निर्मळ प्रेमाचे संबंधाची अपेक्षा करणे, त्यात चुकीचं नाही, पण शुद्ध निर्मळ प्रेमाचा संबंध हा आपल्या भगवंतांशी आणि भगवंतांना केंद्रामध्ये ठेवू भगवंतांच्या भक्तांशीच होऊ शकतो. समजा पती पत्नी दोघे भक्त आहेत तर त्यांच्यातही होऊ शकतो, भावाभाव ते होऊ शकतो, पण जेव्हा ते दोघे भगवंतांना आपल्या संबंधामध्ये प्रेममय संबंधामध्ये केंद्रबिंदू ठेवतील तेव्हाच तो होऊ शकतो. नुसतं मी पती पत्नी मी भाऊ भाऊ मी वडील मुलगा असं मध्ये ठेवलं हां तर तसे शुद्ध निर्मळ प्रेममय संबंध होऊ शकत नाही अगदी या जगात कोणत्याही ह्याच्यात. सो म्हणून म्हटलं या जगात आनंद कशात आहे, शांतीपेक्षा हा प्रेमामध्ये जास्त आनंद आहे. तर भगवंतांशी प्रेमात 5 मेन रस आहेत, जे ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे पूर्वी, शांतरस दास्यरस साख्यरस वात्सल्यरस आणि माधुर्यरस. तर जो भक्त आहे, आपण ब्रह्मज्योतीवाले निर्गुण निराकार परमात्मावाले योगी लोक, जो भगवंतांचा भक्त आहे तो आध्यात्मिक वैकुंठ लोक किंवा वैकुंठ लोकामध्येही उत्तम लोक अयोध्या मथुरा आणि सर्वात उत्तम गोलोक वृंदावन तिथे भगवंतांचे भक्त पोचतात या जन्मानंतर, आणि भगवंतांशी इतर भक्तांच्या बरोबर भक्तांबरोबरही त्यांचा शुद्ध निर्मळ प्रेममय संबंध आहे, भगवंतांशीही आहेत सगळ्या भक्तांबरोबर शुद्ध निर्मळ प्रेममय संबंधाबरोबर तो एकत्र येऊन भगवंतांशी तो सेवा करत असतो. दॅट इज द हायेस्ट जॉय स्पिरिच्युअल लाईफमधला. ब्रह्मज्योतीमध्ये नुसतं शांतीचा जॉय हा खूप जॉय आहेत खूप आनंद आहेत हां, पण तिथे शांती काही दिवसानंतर ती शांती परत आपल्याला काहीतरी क्रियाशीलपणाची इच्छा होणार, पण आध्यात्मिक जगतामध्ये फुल पूर्ण क्रियाशीलच होतो आपण भगवंतांच्या सेवेमध्ये. भगवंतांकरता कपडे शिवा लाईट लावा साफसफाई करा स्वयंपाक करा कीर्तन म्हणा भरपूर भगवंतांकरता काय काय नाही करू शकत आपण, हां जे आपले मेन चार पाच पाप कर्म आहेत, व्याभिचार, नशापान, जुगार, मांसाहार, हां असल्या काही वस्तू सोडल्या, हां तर आपण भगवंतांसाठी सगळं काही करू शकतो. जे काय आपल्याकडे ते भगवंतां सेवेत, हां तुम्हाला ड्रायव्हिंग येते, ड्रायव्हिंग भगवंतां सेवेत वापरा, तुम्हाला कुकिंग येते, कुकिंग भगवंतां सेवेत वापरा, छान छान भगवान जे काय भरपूर काय आपण सगळं भगवंतां सेवेत प्रेमाने आनंदाने करू शकतो. आणि असे जे भगवान आहेत ते कसे आहेत, ते सहा ऐश्वर्यपूर्ण आहेत, ते सर्व आकर्षक आहेत. या जगात आपण सहा गुण भगवंताचे ऐकले सुरुवातीला, ऐश्वर्य, ज्ञान, शक्ती, अजून काय होतं, यश, सुंदरता आणि वैराग्य, हरी बोल, हे सहा आहेत. ज्यांच्याकडे ह्यातले एक दोन जरी गुण असतात ते लोक आकर्षक बनतात. खूप सुंदर असेल तर लोक आकर्षक बनतात, खूप सुंदर नाही पण खूप नॉलेजेबल आहे, एकदम विद्वान आहे ते लोक आकर्षक बनतात. सुंदर आहे किंवा नाही आहे, नॉलेजेबल आहे का नाही, पण खूप ताकद आहे, म्हणजे आजकाल ते काय क्रिकेट स्टार, स्पोर्ट्स स्टार, हे ताकदीचे वस्तू आहेत. बॅडमिंटन, काय बॉक्सर वगैरे, ज्यांच्याकडे हे सगळं आहे ते ताकदवान आहेत, हां ते लोक आकर्षक आहेत. हां काही लोक सुंदर पण नाही, ज्ञानी पण नाहीत, ताकदवान पण नाहीत, पण खूप पैसे आहेत ते लोक आकर्षक आहेत. हां तर अशा प्रकारे हे ज्या व्यक्तीकडे साही गुण कायमचे आणि संपूर्ण मात्रामध्ये असतील तो सर्व आकर्षक आहे. हां तो सर्वांना आकर्षित करू शकतो, म्हणून त्यांचं नाव आहे, सर्वांना आकर्षित करणारं नाव आहे ते कृष्ण. आणि अशा कृष्णांशी समजा आपला शाश्वत प्रेममय संबंध स्थापित झाला, स्थापन झाला, तर तो एक जो अनुभव असेल, तर थोडा वेळ लागेल, नाही असं नाही, पण तो एक जो अनुभव असेल तो खूप, हां तो हायेस्ट आध्यात्मिक प्रगती होता, तो आपला हायेस्ट पायरी आहे. प्राथमिक पायरी आहे शांतीची, ब्रह्मज्योतीची. हां मग त्याच्यात हळूहळू परमात्मा, शांतरस, दास्यरस, साख्यरस, वासुलरस, हे सगळे असे असे स्टेप्स आहेत. तर हे आपल्याला म्हणाल की हे का चर्चा केली, यस आज आपल्यासाठी खूप, आज तर आम्ही आपलं काम, क्रोध, लोभ ह्याच्याशीच हां स्ट्रगलमध्ये आहोत, ओके. पण ह्या गीता कोर्सच्या माध्यमातून म्हणजे आपल्याला काय मिळतं आहे, भले ते आपल्याला प्राप्त व्हायला अजून अनेक वर्ष किंवा मे बी एक दोन जन्म पण लागतील, तरी पण आपल्याला काय मिळतं आहे. हां जर तुम्ही कुठे जॉबला गेले तर शेवटी प्रश्न असतो की पेमेंट किती बाबा, हां नाही तर नुसत्या जॉबच्या इंटरव्ह्यूला, जॉब इंटरव्ह्यूला छान आहे, उत्तम आहे, चांगला गेला, स्केल काय आहे ते माहीत नाही, मला स्केलशी काय घेणं देणं पण नाही, मग कशाला इंटरव्ह्यू दिला. हां सो शेवटी आपल्याला माहिती आहे की वी आपल्याला हायेस्ट आनंदाचा आपण शोधात आहोत. गीता कोर्सचा सुरुवात केला असेल तर पहिलं सेशन होतं, तर हायेस्ट आनंदाचा शोध कुठे संपेल, भगवंतांशी, भगवंतांच्या भक्तांबरोबर राहून भगवंतांशी जेव्हा आपण प्रेममयी संबंध मनामध्ये, हृदयामध्ये स्थापन करू, चेतनेमध्ये, आणि त्या लेवलनी वागायला लागू, तेव्हा आपला जो जीवन आहे तो ह्या शांतीपेक्षाही, ब्रह्मज्योतीपेक्षाही खूप उत्तम आनंद. आणि ते ह्या जगात सगळ्यांना शक्य प्राप्त करणे, असं विचार करू नका, अरे मी तर काय वैष्णवी माताजी आहे, किंवा मी तर गंगासागर आहे, किंवा मी तर श्रीपाद आहे, किंवा इंद्रजीत, हिमांशू, आणि काय अक्षय नाही, तुमचं मग आहे अक्षय प्रभू, किंवा जे कोण आपण आहोत, विश्वास प्रभू, हां मला कसं हे सगळं, हे खूप हाय आहे, हाय आहे, बरोबर आहे, आज आपल्यासाठी खूप हाय आहे, पण भगवंतांनी सांगितलं की तुम्ही खरोखर प्रामाणिकपणे शरणी माझी सेवा केली तर हे तुम्हाला शक्य पण आहे. सो हाय म्हणून, अशक्य म्हणून आपण सोडून द्यायचं हे नाही, हाय आहे, प्रयत्न करत राहू, कधी ना कधी एक दिवस भगवंतांच्या कृपेने आणि गुरूंच्या कृपेने आपल्याला प्राप्त होणार आहे. तर आज हा विषय झाला की हायेस्ट अचीवमेंट आध्यात्मिक जगतात काय होऊ शकते, तर इथे आपण थांबू आणि